लाइट्स कैमरा एक्शन।
हाय, मी आहे सचिन पिळगावकर। तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
तुम्ही इतक्या फिल्म्स केल्या ऍज अ चाइल्ड ऍक्टर देखील, तुम्हाला एक फॅन भेटायला येणं किंवा तुमच्यासाठी काहीतरी करणं हे सुरुवातीला केलेलं खूप लक्षात राहतं, असा एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकता?
लहानपणी भरपूर काही गोष्टी मला अनुभवायला मिळालेल्या आहेत, कारण वय वर्ष 9 मी माझी पहिली गाडी घेतली।
9? सर आम्हाला सायकलही मिळायची नाही हो एवढ्या कमी वयामध्ये। आई वडिलांकडे हट्ट करून करून एखादी गोष्ट मागावी लागायची। तिथे तुम्ही 9 वर्षांचे असताना पहिली गाडी घेतली, कुठली?
ती गाडी होती मॉरिस मायनर, त्याला टायगर पण म्हणायचे, बेबी हिंदुस्तान। ती गाडी आणि फ्लोर शिफ्ट गिअरची होती, बकेट सीटची होती गाडी।
पोराने आई वडिलांना एक वेगळं स्टेटस दिलं, तो आनंद काहीतरी वेगळाच असतो। मला सांगा, तुमचं फर्स्ट पेमेंट किती होतं सर?
माझं पहिलं पेमेंट मला आठवत नाही। हा माझा मार्ग एकलामध्ये मी काम केलं, मला तरी असं वाटतं की 1000-1 रुपये मिळाले असतील तेव्हा, पण मी एकदम असं फार शुअरली नाही म्हणू सांगू शकत की किती अमाऊंट होती।
मला सांगा, त्यानंतर शोले ह्या फिल्ममधला तुमचा रोल तर कोणी विसरूच शकत नाही, आणि तुमची आणि अमिताभ बच्चन ह्यांची जी काही यु नो एक बॉन्डिंग आहे तुमचं, सो त्यांच्याबद्दलच्या काही वेग आठवणी आम्हाला सांगू शकता? शोलेमध्ये तुम्ही काही सीन्ससुद्धा डिरेक्ट केलेत?
नाही, त्याच्यामध्ये ते नव्हते, म्हणजे मेन ॲक्टर्सचे कुठलेच सीन नाही केले। ते जेव्हा रमेशजी जो पोर्शन करत नव्हते, त्या पोर्शनचे आम्ही सेकंड युनिट डिरेक्टर्स होतो, मी आणि अमजद खान। आणि जो पनवेलचा ट्रेनचा सिक्वेन्स आहे तो कम्प्लिटली आम्ही शूट केला आहे। फक्त संजीव कुमार, धर्मजी आणि अमितजी ह्या तिघांचा पोर्शन जेवढा आहे त्या सिक्वेन्समधला, तो रमेशजींनी शूट केला आहे। आणि आय वॉज ऑलमोस्ट लाईक द चीफ असिस्टंट डिरेक्टर, बट आय वॉज नॉट हिज असिस्टंट, आय वॉज द सेकंड युनिट वन ऑफ द डिरेक्टर्स।
त्यावेळेस त्या शूटच्या काही आठवणी तुम्ही सांगू शकता सर?
5-1 दिवस जातील जर मी बोलायला लागलो तर। त्यामुळे आपण सध्या तरी शोले ह्याचा आपण एक वेगळा एक चॅप्टर ठेवूया तुमच्याच या कार्यक्रमात।
मला वाटतं पहिलीच फिल्म तुमची नवरी मिळे नवऱ्याला, आणि ज्यात तुम्हाला तुमची नवरी ऑलरेडी मिळाली होती असं मी म्हणू। तुमची सुप्रियाताईंशी भेट कधी झाली, कशी झाली आणि कोणी कोणाला प्रपोज केलं?
काय असतं, महत्वाची व्यक्ती आयुष्यात खूप महत्वाची असते। माझ्यासाठी माझ्या सर्वात जास्त महत्वाच्या 3 व्यक्ती, एक माझे वडील, माझी आई आणि माझी बहीण। यातली एक व्यक्ती 1983 साली माझ्या आयुष्यातनं गेली, माझे वडील वारले। इट वॉज अ कार्डियक अरेस्ट आणि आय वॉज 26 इयर्स ओल्ड दॅट टाईम अँड ही वॉज 50, पण तरीसुद्धा इट वॉज डिस्टाईन्ड। पण ती जेव्हा व्यक्ती गेली तेव्हा खूप मोठी पोकळी निर्माण झाली माझ्या आयुष्यात। पण परमेश्वर जेव्हा एक पोकळी निर्माण करतो, त्याचबरोबर एक अशी एक आशा निर्माण करतो कुठल्या तरी एका व्यक्तीला आपल्या जीवनात यायची। 1983 मध्येच माझे वडील गेले जूनमध्ये, आणि ऑक्टोबरला मला सुप्रिया भेटली। एका TV कार्यक्रमात माझ्या आईने तिला पाहिलं, आणि मी मुलगी शोधतच होतो नवरी मिळे नवऱ्यालासाठी। तर माझ्या आईने सांगितलं, इकडे बघ बघ बघ, ही मुलगी बघ कशी दिसते। म्हटलं, ही मुलगी कोण आहे बघूया? त्याचं नाव कळलं, सुप्रिया सबनीस। म्हटलं, आपण विचारून बघूया कोण आहे सुप्रिया सबनीस, बघूया। तो कार्यक्रम संपल्यानंतर आई म्हणाली, लग्न कर तिच्याशी, सबनीस नडणाव आहे, आपल्यातलेच आहे। का बोलली देवाला माहिती? अगं म्हटलं, तू TV वरती बघते काय आणि काय बोलते काय लग्न कर म्हणून वगैरे, काय डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? पण कधी कधी म्हणतात ना, जेबेवर सरस्वती बसलेली असते, तर तशी ती कदाचित माझ्या आईच्या जेबेवरती तेव्हा बसलेली असावी। एका TV कार्यक्रमात माझ्या आईने तिला पाहिलं। तो कार्यक्रम संपल्यानंतर आई म्हणाली, लग्न कर तिच्याशी, सबनीस नडणाव आहे, आपल्यातलेच आहे। का बोलली देवाला माहिती? मग मी तिला भेटलो, ती खूप आवडली मला मुलगी, खूप भोळी भाबडी बालिश। तिच्या आई वडिलांना पण त्यांची भेट झाली चित्रपटासंदर्भात, आधी ते नाही म्हणत होते, मग सतीश कुलकर्णींनी त्यांना कन्व्हिन्स केलं एका पिक्चरची परमिशन म्हणून त्यांनी, कारण त्यांना एज्युकेशनल बॅकग्राऊंड भरपूर आहे, त्यांचं खूप सॉलिड आहे। माय फादर इन लॉ वॉज प्रिन्सिपल ऑफ ग्रहणूकर कॉलेज, माय मदर इन लॉ हॅज रिटायर्ड शिक्षिका म्हणून, तर त्यामुळे एज्युकेशन हे फार महत्त्वाचं होतं। आणि नवरी मिळे नवऱ्याच्या वेळेला तर ती 12वीत होती। पिक्चर झालं, मला आवडली मुलगी, आणि मला ते जास्त आवडले आई वडील तिचे, की अशा लोकांच्या संस्कारात ती वाढलेली असते, जर असेल तर अशीच बायको मला पाहिजे। पण लोक खूप म्हणत होते, वयाने खूप लहान आहे, वयाने खूप लहान आहे। म्हटलं, काय लहान आहे, शील ग्रो विथ मी, व्हॉट्स रॉंग? आणि मग शेवटी मी प्रपोज केलं तिला।
म्हणजे सेटवर?
नाही, सेटवर नाही, पिक्चरचं काम कम्प्लीट झाल्यानंतर केलं, नवरी मिळे नवऱ्याला शूटिंग संपल्यानंतर केलं। त्याच्या आधी मी करू इच्छित नव्हतो, कारण तिने जर काय सपोज नाही म्हटलं, भडकली, काय भांडण करून निघून गेली, तर पिक्चर थांबायचं। मग त्याच्यानंतर तिने काही 4 दिवस घेते म्हणाली, पण 2 दिवसातच हो म्हणून सांगितलं। मग त्यांना आमचं कोर्टिंग सुरू झालं, आणि मग त्याच्या आई वडिलांना तिने सांगितलं, मग हो नाही करत करत ते खूप अगेन्स्ट होते लग्नाच्या। नॅचरली मी त्यांच्या जागी असतो तर मीही तेच केलं असतं जे त्यांनी केलं। आता मी मुलीचा बाप आहे ना मी, त्यामुळे मला जाणवतं ना ते काय काय असतं ते. बट टू बी व्हेरी फ्रँक, मला स्वतःला माहीत नाही की मला माझ्यासारखा जावई मिळेल की नाही. आय एम नॉट बिंग कन्सीटेड वेन आय एम सेईंग दिस. आज ज्या लग्नाला ते नकार देत होते अर्थातच आपल्या मुलीच्या भल्यासाठी, तीच दोघं आज सुप्रियापेक्षा जास्त मला मानतात. म्हणजे सुप्रिया त्यांची मुलगी आहे, पण सुप्रियावर दे कॅनॉट वाउच ॲज मच ॲज दे कॅन वाउच ऑन मी.
पण मग तुमचं लग्न कुठे झालं सर? पुण्यात झालं, मुंबईत?
आमचं लग्न मुंबईत झालं, किंग जॉर्ज स्कूल मध्ये.
आणि अनेक मंडळी असतील, कारण आता तुम्ही इतके नोन पॉप्युलर ऍक्टर, डिरेक्टर, इतकी हिंदी इंडस्ट्री सुद्धा ओळखत.
खूप लोक आले लग्नाला माझ्या, खूप लोक होते. खूप छान जेवण, आज पण लोक आठवण करतात त्या जेवणाची.
काय होता मेन्यू?
वेगळ्या प्रकारचा मेन्यू होता, मराठी आणि गुजराती मिक्स होतं. त्याचं कारण आमच्यातलं गुजराती कोणी नाही, पण मला गुजराती जेवण खूप आवडतं. आणि व्हेजिटेरियन खायचं असेल तर आय वुड प्रिफर टू हॅव आयदर टिपिकल ब्राह्मणी, पण ते मला पुण्यात येऊन खावं लागतं. पण मुंबईत असलो तर आय वुड प्रिफर गुजराती. 93.5
रेड एफएम बजाते रहो.